चीनीमंडी.com पॉडकास्ट। 60 साखर कारखाना क्षेत्रामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी झाले उसाचे क्षेत्र। जनपद येथील एकमेव औद्योगिक प्लांट दि किसान सहकारी साखर कारखाना साठियाव परिक्षेत्रामध्ये ऊस उत्पादनाचे क्षेत्रफळ गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कमी झाले आहे, जो जिल्ह्यासाठी चांगला संकेत नाही। व्यवस्थापनाने जागतिक महामारी कोरोनाचे कारण सांगून आपले हात वर केले आहेत, तर पूर्व उपसभापती यांनी वजन काटा, ऊस थकबाकी भागवण्याबाबत होणारा विलंब यांच्यासह पावतीचे योग्य वितरण न होणे अशी कारणे दिलेली आहेत। कारखाना परिक्षेत्रात वर्ष 2018 आणि 2019 मध्ये ऊसाचा सर्वे 20,500 हेक्टर होता, जो चालू हंगामामध्ये कमी होऊन 14,500 हेक्टर झाला आहे। ऊस लागवडीमुळे शेतकऱ्यांचा मोह का भंग पावत आहे, तर कारखान्याशी जोडलेले शेतकरी प्रतिनिधी मंडळ आणि कारखाना प्रशासनाचे विचार वेगळे आहेत। मुख्य ऊस अधिकारी डॉक्टर विनायक कुमार सिंग व डायरेक्टर कौशल कुमार सिंग यांनी ऊसाच्या कमी लागवडीमागे थकबाकी भागवण्यातील विलंब आणि कोरोना ही मुख्य कारणे असल्याचे सांगितले आहे। तर प्रतिनिधी राम अवध यादव सुभाष सिंग यांनी गंभीर आरोप करून हे सुद्धा सांगितले आहे की गेल्या हंगामामध्ये उपलब्ध ऊस सर्वे रिपोर्ट चुकीचा होता। 2017-18 हंगामामध्ये सर्व रिपोर्टमध्ये 1,800 हेक्टर ऊस लागवड करण्यात आली आहे। तसेही कारण कुठलेही असो, पण तपासणी करणे आवश्यक आहे।